नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. पारदर्शक आनी सुरक्षित मोबायल सेवेत वाड करपाक जानेवारी 2025 सुरू जाला एप संचार साथी. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर वेगवेगळ्या वाठारांनी अर्ज भरप चालू आसात. एसआयआरचा दुसरो पांवडो सुरू जाल्ल्या सावन ह्या टप्प्यात समाविष्ट जावपी सुमार 51 कोटी मतदारापैकी 99.83% मतदार आसात. श्री दत्त जयंतीच्या निमतान तरेकवार धार्मिक आनी सांस्कृतिक कार्यावळीचे आयोजन झाले. आता पुराय खबरो. नागरिकां खातीर दूरसंचार सक्षमीकरण आता सहज उपलब्ध आसा. पारदर्शक आनी सुरक्षित मोबायल सेवेत वाड करपाक जानेवारी 2025 सुरू जाला एप संचार साथी. हाची मुखेल वैशिष्ट्या म्हळ्यार 17 जानेवारीक सुरू जाल्ल्या सावन संचार साथी मोबायल एपाचे 1.4 कोटी परस चड वेळा डावनलोड जाल्यात. 42 लाखां परस चड चोरी जाल्ले वा शिणिल्ले मोबायल यशस्वीरित्या ब्लॉक केल्यात. 26 लाख चोरी जाल्ले वा शिणिल्ले मोबायल फोन सोदून त्यापैकी 7.23 लाख यशस्वीरित्या परत केल्यात. हे एक लोकशाही पुरायपणान ऐच्छिक वापरकर्त्यांचेर आधारित आनी गोपनियतेक प्राधान्य दिवपी एप आसा आनी ते फक्त वापरकर्त्याच्या संमतीनूच सक्रिय जाता. 1 अब्जा परस चड गिरायक आशिल्ल्यान भारत जगातली दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात व्हड दूरसंचार परिसंस्था म्हणून उदेला. मोबायल फोन आता बँकिंग, मनरिजवण, ई लर्निंग, भलायकी सेवा आनी सरकारी सेवा उपलब्ध करून घेवपाक एक म्हत्वपूर्ण प्रवेशद्वार म्हणून काम करता. ताका लागून मोबायलाची सुरक्षा आदी परस चड म्हत्वाची जाल्या. जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर संदीप साळगांवकार आनी अमित आसनोडकार हांणी पेनेद फ्रांक आनी सुकूर मतदारसंघा खातीर आपले उमेदवारी अर्ज सादर केले. अर्ज सादर करून पत्रकारांकडे उलयतना जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या उदरगती खातीर अथक परिश्रम घेतले असे दोन्ही उमेदवारांनी म्हळे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, पर्यटन मंत्री आनी परवरीचे आमदार रोहन खवटे, साळगांवचे आमदार केदार नायक, कळंगूटचे आमदार मायकल लोबो, आदले उपसभापती उल्हास आसनोडकार, पेनेद फ्रांक पंचायत सरपंच सपनील चोडणकार, सुकूरचे सरपंच सोनिया पेडणेकर आनी कार्यकर्ते ह्या वेळार हजर आशिल्ले. विनू गावडे आनी प्रगती पेडणेकर हांणी आज आम आदमी पक्षात प्रवेश केलो. आम आदमी पक्षाचे गोंय प्रदेशाध्यक्ष अमित पालेकार हांणी तांकां पक्षाचो शेलो घालून येवकार दिलो. आम आदमी पक्षान नवे कार्यकर्ते जोडल्यात. जिल्हा पंचायत वेंचणुकेच्या फाटभुंयेर आप पक्षान सगळ्यात पयली आपल्या उमेदवारांची वळेरी जाहीर केल्या. गोंयच्या नागरिकांक आप पक्षाची विचारसरणी आवडटा असो प्रतिसाद आमकां मेळटा असे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकार हांणी म्हळां. जिल्हा पंचायतीच्या वेंचणुकेच्या फाटभुंयेर आम आदमीच्या प्रचाराक बरो प्रतिसाद मेळ्ळा. पक्षान बऱ्या चरित्राचे, तांचे समाज वावुरपी आनी लोकां मदीं लोक उमेदवार म्हणून तिकेट दितात. पक्षांचे 40 मतदारसंघांत प्रचाराचे काम लागी लागी पुराय जालां अशें ह्या वेळार अमित पालेकार हांणी सांगले.
जे दिल्या कॅन्डिडेट्स मी तांची सगळ्यांची नावां काढून पळयली, तांचो तांचो कॅरेक्टर काढून पळयलो, तांचे लोक तांचे कार्य काढून पळयले जाल्यार आमी लोकां मदले लोक दिल्या. म्हणजे जे सामान्य नागरिक आसा तांकां आमी कॅन्डिडेट म्हणून दिला आनी ते लोकां मदीं आज पावल्याय. आज म्हाका दिसता आमची एकूच पार्टी अशी आसा जांचो आज लोकां कडेन ऑलमोस्ट फूल कॉन्स्टिट्युएंसीन भोवन जाल्ले आसा. आमी जे आतां नवे कॅन्डिडेट दिल्या तांचे कार्य सुरू जाल्ले आसा, आमचे कार्यकर्ते लोकां कडेन पाविल्ले आसा आनी वी हॅव टेकन दीस इलेक्शन व्हेरी सिरियसली एन्ड वी वील डू वॉट एवर दॅट इट टेक्स.
जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षाच्या 7 जाल्यार काँग्रेसीच्या 1 उमेदवारान अर्ज भरलो. तशेंच 3 अपक्षांनी लेगीत उमेदवारी अर्ज सादर केलो. हाचे पयली 1 अपक्षान उमेदवारी अर्ज भरला. हाका लागून आयच्या 11 अर्जा सयत जिल्हा पंचायती खातीर वट्ट 12 अर्ज दाखल जाल्यात. सोमारा सावन उमेदवारी अर्ज घेवपाक सुरवात जाल्या. भारतीय जनता पक्षाच्या फ्रँझिलिया रॉड्रिग्स, अमित आसनोडकर, रेश्मा संदीप बांदोडकर आनी सुश्मिता पेडणेकर तशेंच संदीप साळगांवकार, मोहन गांवकार आनी रुपेश देसाय हांणी उमेदवारी अर्ज सादर केला. रेशमागोश मतदारसंघात भाजपाच्या 2 जणांनी उमेदवारी अर्ज भरला. उसगांव गांजे मतदारसंघातली काँग्रेस उमेदवार मनीषा शेणवी उसगांवकार हांणी लेगीत उमेदवारी अर्ज सादर केलो. ते भायर दिक्षा पागी, विपीन गांवकार, सुनील जल्मी ह्या पक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केला. वेंचणूक आयोगान सांगला की विशेष सघन सुधारणा म्हळ्यार एसआयआरचो दुसरो पांवडो सुरू जाल्या सावन मतदारां मदीं 50.97 लाखां परस चड गणना अर्ज वितरीत केल्यात. ह्या टप्प्यात समाविष्ट जावपी सुमार 51 कोटी मतदारापैकी 99.83% मतदार आसात. आतां मेरेन सुमार 47 कोटी अर्जांचे डिजिटलायझेशन जालां. मतदार वळेरी एसआयआरचो दुसरो पांवडो ह्या म्हयन्याच्या 4 तारखेक 9 राज्यां आनी 3 केंद्रशासित प्रदेशां मदीं सुरू जाला. हातून छत्तीसगड, गोवा, गुजरात, केरळ, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आनी निकोबार जुवी आसपावतात. मतदार वळेरीचे व्हडा प्रमाणात पुनरीक्षण फुडल्या वर्सा 14 फेब्रुवारीक अंतीम मतदार वळेरीच्या प्रकाशनासयत सोपतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्री के पहले दिन से मातृशक्ती के लिए उपहार. पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। फाटल्या 3 वर्सात गोयात एचआयव्ही तशेच एड्साचे दुयेंसाचे प्रमाण देंवपाक लागला, जाल्यार ह्या दुयेंसाची तपासणी करपाचे प्रमाण वाडला। 2024 ते ऑक्टोबर 2025 ह्या काळात गोय भलायकी खात्यान 1,26,000 परस चड दुयेंतींची एचआयव्हीची चाचणी केल्या। हातूंतल्या 98% लोकांक संबंधित दुयेंसाचेर उपचार सुरू आसात, जाल्यार चाचणेच्या अहवाला उपरांत 237 जाण एचआयव्ही पॉझिटिव्ह आल्यात। हातूंत 9 गुरवार बायलांचो आसपाव आसा। तशेंच 7 जाणांक एड्साचे दुयेंस जाला, जाल्यार 60 जाणांक एड्साक लागून मरण आयलां, अशी माहिती गोंय राज्य एड्स नियंत्रण समितीची प्रोजेक्ट डायरेक्टर दोतोर वंदना धुमी हांणी दिली।
सी द सिनारिओ इन गोवा फॉर द इयर 2024 and 2025, we have a number of persons who are tested which is increasing. Up to October 25 we have tested about 1,26,000 plus and HIV positive cases detected are 237. Out of this 237, HIV positive who are started on treatment are about 98%. Pregnant women are 9, of which 8 are started, and reported cases are 7. AIDS related death 60.
गोंय एड्स नियंत्रण समितीन जागतीक एड्स दिसाच्या फाटभुंयेर पणजेत आयोजित केल्ल्या कार्यावळीत ती उलयताली। एड्स तशेंच एचआयव्ही दुयेंतीक वेळार उपचार दिवप, ह्या दुयेंसाक ना करप ह्या संकल्पनेचेर अंदूचो जागतीक एड्स दीस मनयतात। गोंय एड्स नियंत्रण समिती वतीन राज्यातल्या विंगड विंगड मुळाव्या भलायकी केंद्रांनी तशेंच भौशीक भलायकी केंद्रांनी ह्या दुयेंसाची म्हायती, जागृताय, उपचारा विशीं म्हायती दिवप सुरू आसा अशें तांणी सांगलें। जागतीक एड्स दिसाच्या फाटभुंयेर आयोजित केल्ल्या कार्यावळीत भलायकी सचीव यतीन्द्र मोराळकर मुखेल सोयरे म्हणून हजर आशिल्ले। तांच्या हस्तुकीं गोंय एड्स नियंत्रण समितीचे न्यूज लॅटराचे अनावरण तशेंच सोसायटीच्या कर्मचाऱ्यांचो भोवमान जालो, तशेंच सीएससी जिंदगीचे स्मार्ट कार्डाचे वाटप जाले। ह्या शिवाय जागतीक एड्स दिसाच्या फाटभुंयेर घेतिल्ल्या पथनाट्य सर्तीच्या जैतिवंतांक इनामां भेटोवपाची कार्यावळ ह्या वेळार जाली। एड्स तशेंच एचआयव्ही दुयेंसा विशीं आनी उपचारा विशीं म्हायती दिवपी टॅम्पोक तांणी 5वो बावटो दाखोवन राज्यभर ही मोहीम राबोवपाच्या उपक्रमाची सुरवात केली। ह्या वेळार राज्यातल्या रेड रिबन क्लबाचे विद्यार्थी तशेंच शिक्षक, जापसालदार नागरीक आनी सोसायटीचे कर्मचारी हजर आशिल्ले। प्राची प्रकाशन वजरी साखळी हांच्या वतीन नामनेचे कोंकणी साहित्यीक आनी नाटककार प्रोफेसर डॉ प्रकाश रमाकांत वजरीकार हांच्या 3 पुस्तकांचो प्रकाशन सुवाळो साखळी हांगा जालो। डॉ प्रकाश वजरीकार हांणी बरयल्या श्री गुरुचरित्र कथा, संगीत आनंद मठी आनी लोकवेदवाणी ह्या 3 पुस्तकांचो प्रकाशन सुवाळो खिडेकर सभाघरांत साखळी हांगा जालो। ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून गोंय वैजकीय महाविद्यालयाचे नामनेचे डॉक्टर शिरीष बोरकार, साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, साहित्यीक डॉ राजय पवार, साखळी रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार आनी लेखक डॉ प्रकाश वजरीकार हजर आशिल्ले। राजय पवार हांणी पुस्तकाचेर उलोवप केले, तर दोतोर प्रकाश वजरीकार हांणी येवकार दिलो। अनिल वेर्णेकार हांणी सुत्रसंचालन केले आनी राजेश वजरीकार हांणी उपकाराचे उलोवप केले। दिवचलमालात विंगड विंगड सुवातींनी श्री दत्त जयंतीच्या निमतान तरेकवार धार्मीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन जाले। साखळेच्या श्री संस्थान दत्तवाडी देवळांत आज सांजवेळा 5:30 वरांचेर श्री दत्त जल्म सुवाळो जालो। राती 9 वरांचेर दत्त रुपया शिबिकोत्सव ही कार्यावळ जातली। फाल्यां दनपारां महाआरती आनी उपरांत महाप्रसाद जातलो। शेनवारा 6 डिसेंबराक सांजवेळा 6 वरांचेर किर्तन आसतलें आनी 7 वरांचेर शिबिकोत्सव जातलो। मजगतीं दिवचल म्हालांत दिवचलच्या श्री दत्त मंदीर, मुळगांव, कारापूर, साखळी आनी हेर सुवातींनी दत्त जयंती निमतान विंगड विंगड धार्मीक कार्यावळी जाल्यो। बँकींग कायदे सुदारणा कायदो 2025 हो बँकींग क्षेत्रांत प्रशासना मानकां घटमूट करपाक आनी ठेवीदार आनी गुंतवणूकदारां खातीर वाडीव संरक्षण दिवपाक एक पावल आसा। 15 एप्रिलाक अधिसूचीत केल्लो आनी 1 ऑगस्टासावन अंमलात आयिल्लो हो कायदो बँकांकडच्यान रिझर्व्ह बँकेक अहवाल दिवपाक, एक समानता सुनिश्चित करपाक आनी भौशीक क्षेत्रांतल्या बँकांमदीं ऑडिट गुणवत्तेत सुदारणा करपाक प्रयत्न करता। इंडियन वुमन्स लीग म्हळ्यार आयडब्ल्यूएल फुटबॉल सर्ती खातीर पात्रता ही सेझा फुटबॉल अकादमीच्या बायलां पंगडा खातीर एक व्हड संद आसा अशें मत द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त अणभवी फुटबॉल प्रशिक्षक आर्मान कुलासो हांणी व्यक्त केला। आयडब्ल्यूएल स्पर्धेची 89वी आवृत्ती तब्बल 3 वर्सां उपरांत गोंय पंगड हे सर्तीत खेळटा। पणजे वेळच्याय नोंद केल्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 34.2 डिग्री सेल्सियस तर किमान 23 डिग्री सेल्सियस नोंद जाला। राज्यात वातावरण सुकें आनी वतळ आसतले आनी हलके ते मध्यम प्रमाणात धुके पातळू येता। आनी आता खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो। पारदर्शक आनी सुरक्षीत मोबायल सेवेत वाड करपाक जानेवारी 2025 सुरू जाला एप संचार साथी। जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर वेगवेगळ्या वाठारांनी अर्ज भरप चालू आसा। एसआयआरचा दुसरा पाऊंडा सुरू झाल्याचा या टप्प्यात समाविष्ट जापी सुमार 51 कोटी मतदारापैकी 99.83% मतदार असतात. श्री दत्त जयंतीच्या निमित्तान तरेकवार धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यावळी झाल्यो आणि इथल्या ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. नमस्कार.